राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका माननीय प्रमिलताईजी, माननीय उषाताईजी आणि इथे उपस्थित समस्त बंधू भगिनींनो, आजपासून म्हणजे नववर्षापासून, नववर्ष या दिनापासून 7 दिवस रामायणातले काही प्रसंग घेऊन रामायणाची प्रासंगिकता बघत आजच्या काळामध्ये धर्मपालनासाठी रामायण हे किती अत्युत्तम मार्गदर्शनपर पुस्तक आहे याचा आपण 7 दिवस विचार करणार आहे. सर्वप्रथम नववर्षानिमित्त तुम्हा सर्वांना माझा विनम्र नमस्कार आणि शुभेच्छा. या जसं सुमनताईंनी आत्ता सांगितलं की याच्यासाठी 2-3 वर्षांपासून मला विचारलं जात होतं, पण माझा संकोच होता की जी परंपरा वंदनीय मावशींनी अत्यंत समर्थपणे सुरू केली तिच्यावर जर न्याय करायचा असेल तर मी त्याप्रमाणे प्रयत्न करून मगच हो म्हणायला पाहिजे. आणि म्हणून माझी आत्तासुद्धा फारशी इच्छा नव्हती, माझा संकोच होता, पण जेव्हा मला प्रमिलताईंनीच फोन करून विचारलं तेव्हा मला नाही म्हणणं फार कठीण झालं. कारण आपण सगळे जाणतो की मोठ्या माणसांचा जो आग्रह असतो कशासाठीही त्याच्यातच अनुग्रह सुद्धा असतो. की एखाद्या चांगल्या विषयाचं चिंतन समाजामध्ये राष्ट्रासाठी काम करणाऱ्या व्यक्तीचं सतत होत राहिलं पाहिजे हा त्यांचा विचार. चिंतन सतत होत राहिलं पाहिजे आणि म्हणून आज ज्या प्रकारे आपल्या देशातली परिस्थिती आहे, ज्या प्रकारे आलेली आव्हानं असलेली आव्हानं त्याला जो प्रतिसाद द्यायचा आहे ते देण्यामध्ये आपली जी हिचकिचाहट आहे किंवा आपण जे थोडंफार कचरतो घाबरतो, एक वेगळीच मानसिकता आज काही वर्षांपासून, आज जेव्हा आपण म्हणतो तर इतक्या मोठ्या समाजासाठी गेल्या 200-300 वर्षांपासूनची एक विशिष्ट मानसिकता आपण आपल्या समाजात बघतोय आणि ती जर दूर करायची असेल तर पुरुषार्थी श्री रामचंद्रांचं, ज्यांनी स्वप्रयत्नांवर असुर विनाश केला, धर्मसंस्थापना केली, त्या प्रभू रामचंद्रांचं स्मरण, त्यांच्या कार्याचं स्मरण, त्यांच्या जीवन पथाचं अनुसरण म्हणजेच रामायण हे आवश्यक आहे. आणि म्हणून शेवटी मी संकोचानी का होईना हो म्हटलं आणि असं करून आजपासून हे रामायणावर आपलं चिंतन सुरू होईल. जेव्हा आपण म्हणतो की हे भारत राष्ट्र, तेव्हा हा एक साधारण विचार नाही आहे, ही एक साधारण संकल्पना नाही आहे. भारत राष्ट्र हीच मुळी पूर्ण मानव इतिहासातली एक अशी विशेषता आहे की ज्याला कोणाला मानवाचा विकास समजून घ्यायचा असेल, मानवाच्या विकासाचा मार्ग, उत्क्रांतीचा मार्ग समजून घ्यायचा असेल त्याला भारत राष्ट्र समजून घेणं आवश्यक आहे. आणि जो भारतामध्येच जन्मला आहे, भारताचंच काम करायचं आहे, त्याला तर हे अजून समजून घ्यायला पाहिजे. आणि म्हणूनच केव्हाही कुठलाही विषय असला तरी आधी आपल्याकडे जी पद्धत आहे की ओंकार म्हणायचा, ओंकार म्हणजेच ही जी एकात्मता आहे तिचं स्मरण करायचं, ते जाणून घ्यायचं आणि तिथून पुढे आपल्या कार्याला आपल्या कामाला, आपल्या चिंतनाला जे काय असेल त्याला सुरुवात करायची. त्याप्रमाणेच भारताची जी विशेषता आहे ते आहे एकात्म जीवन दर्शन. स्वामी विवेकानंदांनी असं सांगितलं होतं की प्रत्येक राष्ट्राचं काही प्रयोजन असतं. प्रत्येक राष्ट्राचं मानवाच्या विकासामध्ये योगदान करण्यासाठी प्रत्येक राष्ट्राचं प्रयोजन आहे. ते राष्ट्र येतं, ते आपलं प्रयोजन करतं, प्रयोजन संपलं की त्या राष्ट्राचा विलय होतो व दुसरा राष्ट्र येतं. म्हणून आता ग्रीस नाही, रोम नाही, मेसोपोटेमिया नाही, इजिप्त नाही, पण भारत मात्र अजूनही आहे. भारताची सुरुवात केव्हा झाली सांगू शकत नाही. आणि आज पण भारत आपल्या इनहरंट निहित ताकदीने आज पण आहे. ती प्रगतीत किती आहे नाही आहे हा पुढचा विषय आहे. ती नाही आहे असं मी म्हणत नाही, पण ती आपल्याला दिसत नाही मीडियामध्ये एवढंच. तर या राष्ट्राची जी ताकद आहे, जी शक्ती आहे, जी तिची सनातनता आहे, जी तिची निरंतरता आहे, याचं कारण हे की या राष्ट्राचं जे प्रयोजन आहे मानवाला एकात्म जीवन दर्शन, मानवाच्या विकासासाठी त्याचं योगदान करणं हे या भारताची विशेषता आहे. ज्याला थोडक्यात शब्द सगळ्यांनी वापरलाय अध्यात्म. भारताचं योगदान हे अध्यात्मात आहे. भारताचं योगदान धर्म आहे. तर धर्म म्हणजे काय? आपण धर्माचा अनुवाद रिलिजन बरोबर करून टाकल्यामुळे आजकाल आपण ख्रिश्चन धर्म, हिंदू धर्म, मुसलमान धर्म, पारसी धर्म वगैरे असे शब्द वापरतो. त्यामुळे मग जेव्हा भारताचा धर्म प्राण धर्म आहे असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा मग युवा शिबिरांमध्ये वगैरे मुलं प्रश्न विचारतात कुठला धर्म, ख्रिश्चन धर्म की हिंदू धर्म. तर धर्म जो आहे तो एकच आहे. धर्म काय आहे ते आपण बघणारच आहे आणि ते नंतर रामाच्या जीवनात कसं आहे ते बघणार आहे. त्याचं काही विशेषण होऊ शकत नाही हिंदू धर्म, ख्रिश्चन धर्म, मुसलमान धर्म. पण हिंदूंनी, या हिंदू समाजाने हा धर्म समजून आपल्या जीवनामध्ये हा धर्म आणल्यामुळे, त्याचं संवर्धन केल्यामुळे सनातन धर्माचं नाव हिंदू धर्म पण झालाय. पण धर्म हा पूर्ण मानवासाठी आहे. म्हणून स्वामी विवेकानंद जेव्हा म्हणाले की भारत राष्ट्राचा प्राण धर्म आहे, त्याचा अर्थ काय? किंवा भारताला अध्यात्माचं योगदान करायचं आहे म्हणजे काय? ज्याला दीनदयाल उपाध्यायजींनी एकात्म जीवन दर्शन हे नाव दिलं, ज्याला भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी एका शब्दामध्ये परिभाषित केलं, स्वभावो अध्यात्म मुच्यते. स्वभाव अध्यात्म म्हटल्या जातो. स्वभाव, स्वचा भाव म्हणजे माझी. कालच पेपरमध्ये माननीय मोहनजींचं तरुण भारतामध्ये होतं, त्यांच्या भाषणाचं एक पंक्ती दिली होती, हेडिंग दिलं होतं, खूप सुंदर होतं की माणसाच्या आत्मीयतेचा परीघ जितका मोठा तितका माणूस मोठा, म्हणजे तितका त्याचा विकास मोठा. मोठा म्हणजे नावानी नाही, प्रसिद्धीनी नाही, हा त्याचा अर्थ नाही. तर स्वभाव म्हणजे ही आत्मीयता, एकच आत्मा, एकात्मता ही जिथपर्यंत त्या व्यक्तीची आहे तितका तो अध्यात्मामध्ये प्रगत आहे, अध्यात्मामध्ये पुढे आहे, इतका त्याचा आध्यात्मिक विकास आहे. जर माणसाला असं वाटलं की मी म्हणजे माझं फक्त शरीर, मन, बुद्धी, तर त्याची स्वचा भाव इतका सीमित असल्यामुळे तो अध्यात्म त्याचं तितकं सीमित आहे, त्याचा विकास झालेला नाही आहे. आज दुर्दैवानी तर आपण अध्यात्म हे शरीर, मन, बुद्धी पण नाही, अध्यात्म म्हणजे कपडे इथपर्यंत आलोय. म्हणजे लोकांना टेन्शन येतं की इथे जायचंय तर काय कपडे घातले पाहिजे, कसं असलं पाहिजे. एकदा कन्याकुमारीमध्ये आलेले लोक काही सांगत होते शिबिरांमध्ये, आम्हाला हे शिबिर फार आवडलं. असं कोणी सांगितलं की मी विचारते आवडलं म्हणजे नेमकं काय आवडलं, ते म्हणाले इथे ना टेन्शन नाही, तुम्ही जे कपडे घातले तर म्हणजे आता तुम्हाला सगळे बदलायला पाहिजे, काय पाहिजे असं काही नाही, साधे साधे सरळ कपडेही चालतात. किंवा आपले जे ॲडव्हर्टाईजमेंट आहे ना, ते रेमंड सुटिंगची ॲडव्हर्टाईजमेंट आपण वाचली आहे, दाखवतात की रेमंड सुटिंग मेक्स यू ए कम्प्लीट मॅन. म्हणजे माणसाचं पूर्णत्व कशात आहे? तर कपड्यांमध्ये. आज या स्तरापर्यंत आपली स्वची भावना संकुचित होत होत तिथपर्यंत आली आहे. पण आपण म्हणतो माणसाचं पूर्णत्व केव्हा येतं, जेव्हा त्याचा आत्मीयतेचा परीख, जेव्हा त्याची एकात्मता ही पूर्ण विश्व आणि त्याच्या पलीकडे जाते, तेव्हा अध्यात्माचा त्याचा विकास हा पूर्ण झाला. म्हणजे दिसायला आपण सगळे वेगवेगळे आहोत, परिवारामध्ये 10 लोक आहे, 5 लोक आहे, 8 लोक आहे, तर या 8 ला जोडणारं काही सूत्र आहे की केवळ आमचं आडनाव एक आहे, आम्ही 4 भिंतींमध्ये राहतो आहे, रोज एक साथ जेवण करतोय, म्हणून आमचा एक परिवार आहे. परिवार आहे तर त्याची परिभाषा काय? म्हणजे 5-6 लोक एकत्र आले म्हणून तो परिवार नाही, तर एकाच चेतनेचे हे आविष्कार आहे. आणि हे कसे आविष्कार मानतो आपण? तर अंगांगी आहे, हे मेकॅनिकल नाही आहे. म्हणजे असं जसं मशीन मध्ये असतात ना की मशीनीचे वेगवेगळे भाग एकत्र आणून मशीन बनवले जाते, तर असं नाही की ठीक आहे हा भाग तुटला फेकून दिला याची काही जरूर नाही, असं नाही. मशीन नाही तर एकच तत्व पण अनेक रूपांनी प्रकटित झालं आहे, ज्याला आपण अंगांगी भावानी म्हणतो, तर हा स्वभाव ध्यात्म मुच्यते. जर याचं दुसरं उदाहरण बघितलं तर ते उदाहरण असं आहे की जसं आईच्या गर्भामध्ये जेव्हा एक सेल जेव्हा मल्टिप्लाय व्हायला लागतो, वाढायला लागतो अनंत पटीनी, जेव्हा तो वाढतो तेव्हा तो एकसारखा वाढत नाही, तर तो विविधतेने वाढतो. का? तो विविधतेने वाढला तरच त्याच्यामध्ये विकासाची संभावना आहे, तरच मग त्याच्यामध्ये किडनी येईल, मेंदू येईल, हृदय येईल, ब्लड सेल्स येईल, स्किन सेल येईल. जर समजा तो एक सेल म्हणजे एक कोशिका ती एक पेशी जर त्याच प्रमाणे वाढली, तशीच एकसारखी वाढली, तर तो एक मासाचा गोळा होईल आणि तो तर काढून टाकावा लागेल. पण नुसतं विविधता असून चालणार नाही, तर त्याच्यामध्ये एक चेतना हवी, एक प्राण हवी. पायाचं दुःख आहे, पूर्ण शरीराचं दुःख आहे, हाताचं दुःख आहे, एका बोटाचं दुःख आहे, पूर्ण शरीराचं दुःख आहे, अशी एकात्मता जर असेल तरच त्याच्यामध्ये याची संभावना आहे. म्हणजे एकात्मता पण हवी, विविधता पण हवी. आणि आपण म्हणतोच की या पूर्ण विश्वाची सृष्टी कशी झाली? एकोहम बहुस्याम, एकच अनेक रूपांनी प्रगटित झालं. आणि म्हणून माणूस म्हणजे काय? तर विकसित होत जाणारी चेतना, विकसित होणारी व्यक्ती म्हणजेच परिवार, विकसित होणारा परिवार म्हणजेच किंवा परिवाराचं विस्तृत स्वरूप म्हणजे समाज, समाजाचं विस्तृत स्वरूप म्हणजेच हे राष्ट्र, राष्ट्राचं विस्तृत स्वरूप म्हणजेच हे पूर्ण विश्व. आणि म्हणूनच आपण जेव्हा विष्णू सहस्रनाम म्हणतो आपण ओम विश्वम विष्णुर्वषटकारो सुरू करतो. ओम म्हणजे हे सगळं जोडणारं चैतन्य, एकात्मता, आणि दुसरं विश्व प्रगटित स्वरूप म्हणजे आपल्याला काहीही अपवित्र नाही, काहीही अनिश्वरीय नाही, सगळं ईश्वरीय आहे. सर्वत्र ईश्वर बघून पूजा भावानी श्रद्धा भावानी असणारी ही संस्कृती, हे राष्ट्र आणि हे तत्वज्ञान आपल्याला पूर्ण विश्वाला द्यायचं आहे. त्यासाठी या राष्ट्राचं निर्मिती झाली आहे, त्यासाठी या राष्ट्राचं संवर्धन झालं आहे, त्यासाठी या राष्ट्रामध्ये अनेक लोक आपलं पूर्ण शरीर मन बुद्धी सारी ताकद लावून या राष्ट्राचं संरक्षण करायला काम करत असतात. असं हे एकात्म जीवन दर्शन, हे या राष्ट्राचं, हे अध्यात्म, हे या राष्ट्राचा प्राण आहे आणि हे आपल्याला विश्वाला द्यायचं आहे. तर हे तत्वज्ञान झालं, हे काय जसं आपण म्हणतो ना आजच्या भाषेमध्ये प्युअर सायन्स झालं. प्युअर सायन्स सांगून समजत नाही, इलेक्ट्रिसिटी अशी अशी आहे आणि तिचा फार उपयोग आहे हे सांगून कळणार नाही. जेव्हा ती ट्यूबलाईटमधनं येईल, फॅनमधनं येईल, अनेक याच्यातनं येईल, तेव्हाच त्याचा अर्थ कळायला लागतो. त्याचप्रमाणे हे जी एकात्मता आहे, हे जे विकसित होत जाणारी चेतना आहे, माझंच विस्तृत स्वरूप म्हणजे माझा परिवार, आणि नेहमी विस्तृत स्वरूपासाठी छोट्या स्वरूपाने स्वतःचं समर्पण करणं हा धर्म, हे धार्मिक आचरण, हे कसं होतं, कसं होऊ शकतं, कसं असायला पाहिजे हे करण्यासाठी रामायण आहे. रामायणामध्ये राम असो, सीता असो, लक्ष्मण असो, भरत असो, अनेक असे आहेत की त्यांचं जीवन जर आपण बघितलं तर हा जो आध्यात्मिक विकास आहे, हा जो स्वचेतनेचा विकास आहे, हा त्यांनी सहजपणे त्यांच्या जीवनातून दाखवला. तर येणाऱ्या 7 दिवसांमध्ये काही प्रसंग बघून आपण हे बघू की कसा हा चेतनेचा विकास होतो. आणि जेव्हा मी म्हणजे हे शरीर मन बुद्धी पण, मी म्हणजे हा परिवार पण, मी म्हणजे हा समाज पण, मी म्हणजे हे राष्ट्र पण, आणि मी म्हणजे ते आत्मचैतन्य जे सर्वत्र आहे। मग आता या दोन मी मध्ये जर संघर्ष आला तर मी नेमकं काय करायचं, अशा वेळी कसा निर्णय घ्यायचा, अशा वेळी कसं वागायचं हे सांगणारे प्रभू श्री रामचंद्र। आणि म्हणून रामायणाचं महत्व हे आज सुद्धा तितकंच आहे, कारण आज आपण बघतो आजची समस्या ही विघटनाची समस्या आहे। जेव्हा न्यूटननी क्लासिकल फिजिक्स क्लासिकल विज्ञान समोर केलं आणि त्यांनी सांगितलं की हे पूर्ण अस्तित्व जे आहे ते मेकॅनिस्टिक आहे, आणि रिडक्शनिस्ट व्ह्यू दिला त्यांनी। रिडक्शनिस्ट मेकॅनिस्टिक म्हणजे मशीन सारखं आहे, तुम्ही प्रेडिक्ट करू शकता काय 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 आहे। दुसरं म्हणजे रिडक्शनिस्ट अप्रोच। रिडक्शनिस्ट अप्रोच म्हणजे एखादी समस्या सोडवायची आहे तर त्या समस्येचं तुम्ही त्याचा अनालिसिस करत जा, त्याचा अजून अजून त्याचे तुकडे करून तुकडे करून तुकडे करून एखादी गोष्ट समजून घ्या, मग हा तुकडा समजून घ्या, तो तुकडा समजून घ्या, हे सगळे तुकडे समजले तर तुम्हाला माणूस समजला किंवा तुम्हाला ती समस्या समजली। आणि हाच अप्रोच आज आपण बघतो ॲलोपॅथी मध्ये आहे। म्हणून ॲलोपॅथी मध्ये समजा आपण जर डॉक्टरांकडे गेलो, म्हणजे मला कुठल्या डॉक्टरांवर काही म्हणायचं नाहीये, ॲलोपॅथीचा सुद्धा आपला एक प्रयोजन आहे, पण ॲलोपॅथी मध्ये माणसाला ट्रीटमेंट दिला नाही जात, रोगांना पण दिला नाही जात, तो जो अवयव अफेक्ट असेल त्याला दिल्या जातं। म्हणून समजा मी डॉक्टरांकडे गेली माझं पोट दुखतंय तर माझ्या पोटासाठी औषध दिल्या जाईल, पण त्यांनी कदाचित माझी डोकंदुखी वाढेल किंवा मला कदाचित पाठदुखी येईल, म्हणजे पूर्ण माणूस लक्षात घेतला जात नाही, कारण जो अप्रोच आहे तो रिडक्शनिस्ट आहे। पूर्ण माणूस लक्षात नाही घेतला जात, त्याचे अजून छोटे छोटे भाग करत फक्त हे लक्षात घ्यायचं। पण भारताची विशेषता अशी आहे की भारत म्हणतो नाही, कुठलाही छोटा भाग हा मोठ्या भागाचा अंग आहे, आणि म्हणून जर छोट्या भागात गडबड असेल तर तुम्ही या मोठ्या भागाचा पण विचार करा, मोठ्या घटकाचा पण विचार करा, त्या मोठ्या इकाईचा पण विचार करा, आणि त्याच्यातनं तुम्ही याची समस्या सोडवू शकता। आणि म्हणून हा सर्वंकष सर्वांगीण असा हा विचार करून समस्या कशी सोडवायची, ती कशी रामायणामध्ये अनेक घटनांमध्ये सोडवल्या गेली हे पण आपण रामायणामध्ये बघूया। दुसरं जर आपण बघितलं तर रामायण रामस्य अयनम वेगवेगळ्या प्रकारे त्याचंही करू शकतो, म्हणजे रामाचं जीवन पथ जो आहे त्या रामाच्या जीवन पथानुसार त्याच्या पाठीमागे जाणं, त्याचं अनुसरण करणं आणि त्यावरून शिकणं। पण हे फक्त रामायण नाही आहे, तुम्हाला माहीत असेल की वाल्मिकींनी स्वतः जेव्हा तो रामायणाबद्दल सांगतो तो कमीत कमी वाल्मिकी ऋषी 3-4 सीताया चरितम असं पण त्याला सांगतात। हे जितकं रामाचं चरित्र आहे, हे जितकं रामाचं जीवन पथ आहे तितकाच तो सीतेचा पण आहे। जर आपण बघितलं तर रामायणाचं माधुर्य ही सीता आहे, रामायणातलं कारुण्य ही सीता आहे, रामायणामधलं हृदय स्पर्शी जे काव्य आहे ती सीता आहे। आणि स्वामी विवेकानंद जेव्हा सीतेबद्दल बोलतात तेव्हा तर स्वामी विवेकानंदांचं एक भाषण आहे सेजेस ऑफ इंडिया म्हणून, भारतातील थोर पुरुष असं त्याचं मराठीत अनुवाद आहे, कोलंबो टू अल्मोर या पुस्तकामध्ये। तर त्याच्यामध्ये जेव्हा स्वामी विवेकानंद सीतेबद्दल बोलतात, स्वामी विवेकानंद म्हणतात की सीतेसारखं चरित्र तुम्हाला अजून कुठेही सापडणार नाही। सीता ही अशी आहे की तिचं धैर्यशीलता, तिची काहीही कुरकूर न करता दुःख सहन करायची क्षमता, तिचं स्वभावातलं दया, त्यानंतर तेजस्विता, धर्मानुसार जाण्याची वृत्ती, हे सगळं जर बघितलं तर तुम्हाला सीतेसारखं चरित्र कधी कुठे सापडणार नाही। आम्ही सगळे सीतेची संतान आहोत। स्वामी विवेकानंद म्हणतात की कदाचित हे राष्ट्र वेद विसरून जाईल, कदाचित हे राष्ट्र पुराण विसरून जाईल, कदाचित असंही होईल की हे संस्कृत भाषा विसरून जातील, पण समजा जरी 5 उरले आणि ते 5 फक्त एक खेडवळ भाषा माहिती आहे असं जरी असेल तरी सीतेची गोष्ट ही सतत राहील। सीतेचं चरित्र हे कायम राहील, कारण आम्ही सगळे सीतेची संतान आहोत. आणि भारतामध्ये स्त्रियांना जर कोणीही सीतेच्या आदर्शानुसार आधुनिक करण्याचा प्रयत्न केला तरच ते आधुनिक होतील, पण सीतेच्या आदर्शाच्या विरोधात जर कोणी त्यांना करायचा प्रयत्न केला तर त्यांचा प्रयत्न असफल होईल. भारतातील स्त्रियांचा विकास हा फक्त सीतेने जो मार्ग दाखवला आहे त्या मार्गानुसारच होऊ शकतो. आणि असं इतक्या आत्मविश्वासाने ठोकून सांगणारे स्वामी विवेकानंद, ज्यांनी भारत अत्यंत उत्तमरित्या समजला होता, त्याच्यामुळेच एक दिवस आपण पूर्ण सीतेचं चरित्र हा हे बघायचा प्रयत्न करू की सीतेनी तिच्या जीवनामध्ये येणाऱ्या अनेक घटनांना कसं तोंड दिलं. आणि आज आपल्याला आज सुद्धा अनेक स्त्रियांना अनेक प्रकारच्या अशा घटनांना तोंड द्यावं लागतंय. दिसायला आउटवर्डली प्रकार वेगळा असेल पण तोंड तर द्यावंच लागतंय. आणि अशा वेळी सीतेने कसं केलं हे बघून धर्मपालन आजच्या काळात आपल्याला कसं करता येईल हे सीतेच्या चरित्रापासून सुद्धा आपण जरूर शिकू शकतो. तिसरं जे महत्त्वाचं आहे, एकनाथजी विवेकानंद केंद्राचे संस्थापक जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते आणि सरकार्यवाह पण होते, ते नेहमी म्हणायचे की आज आपल्याला आपल्या देशाची मानसिकतेमधली अवनती जी आहे ती अशी आहे की एकेकाळी आपण जिथे ईश्वरत्वाचं प्रगटीकरण पूर्ण आहे त्यांची आपण ईश्वर म्हणून पूजा केली, त्यांना अवतार म्हटलं. आणि आज आज ती मानसिकता अशी विकृत होऊन गेली आहे की कोणीही चांगलं काम केलं की आपण म्हणतो हे अवतारांनी केलं. म्हणजे काय, माझी चांगलं काम करण्याची काहीही जबाबदारी नाही. आणि असे लोक असतात ते म्हणतात अहो राम आहे, राम तर अवतार आहे, राम तर असंच करणार, सीता तर अवतार आहे, आणि रामाच्या वेळी सगळ्यांनी अवतार घेतला म्हणून लक्ष्मण अवतार आहे, हनुमान अवतार आहे, भरत अवतार आहे, सुग्रीव अवतार आहे, ते सगळं असंच करणार, चांगलंच काम करणार, आम्ही तर काय साधारण लोक. असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण आपल्या संस्कृतीला नकारतोय, कारण आपली संस्कृती काहीही साधारण मानतच नाही. सगळं मुळे ईश्वरत्वाचा आविष्कार आहे, सगळीकडे ईश्वरत्व आहे, फक्त त्याचं प्रगटीकरण करणं हे आपल्या जीवनाचं उद्दिष्ट आहे. आणि ते जिथे जिथे होतं तिथे तिथे तो अवतार आहे. म्हणजे कोणीही आज आपल्या जीवनामध्ये त्या ईश्वरत्वाचं प्रगटीकरण करून अवतार म्हणजे ते जे तत्व आहे ते अवतरित होतं, ते प्रगटित होतं, ते आविष्कारित होतं याचा अनुभव करू शकतो. आपल्याकडे अवताराची जी संकल्पना आहे त्याच्यामध्ये सहा प्रकारचे अवतार सांगितले जातात. एक जो आहे तो आहे पूर्णावतार. पूर्णावतार म्हणजे त्या व्यक्तीमध्ये जन्मापासूनच आणि प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक कृतीमध्ये आचरणामध्ये ऑलमोस्ट तुम्हाला या ईश्वरत्वाचं प्रगटीकरणाची अनुभूती येते, हा पूर्णावतार. मग आपण म्हणतो की राम पूर्णावतार होते, श्रीकृष्ण पूर्णावतार होते, ठीक आहे, पण हे प्रगटीकरण आहे, ईश्वरत्वाचं प्रगटीकरण, आणि ते प्रत्येकाच्या जीवनात होऊ शकतं. दुसरा जो आहे तो आहे कलावतार. कलावतार म्हणजे फक्त काही काळासाठी त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आपण त्या ईश्वरत्वाचं प्रगटीकरण बघतो, नंतर ते कायम ठेवायला पाहिजे प्रयत्नाने, ते राहतं कधी राहत नाही. अशा अनेक व्यक्ती असतात. जर रामायणातलेच उदाहरण घ्यायचे तर परशुराम असेत की काही काळामध्ये त्यांच्यामध्ये हे ईश्वरत्वाचं प्रगटीकरण दिसतं, कलावतार. काही कला असतात म्हणजे काही त्या वेळांमध्ये आहे, नंतर नाही. नंतर आहे अंशावतार, म्हणजे काही क्षेत्रामध्ये काही गुणांमध्ये ईश्वरत्वाचं पूर्ण प्रगटीकरण त्या व्यक्तींमध्ये दिसतं. मग ते लक्ष्मण असतील, ते भरत असतील, हनुमान असतील. चौथा जो अवतार आहे तो अजून विशेष आहे, तो आपल्या सगळ्यांनी कधी ना कधी अनुभव घेतलेला आहे, तो आहे आवेशावतार. आवेशावतार म्हणजे कुठल्या तरी क्षणी आपल्यामध्ये ती शक्ती येते जी मला असं वाटतं की माझ्यात नाही आहे, पण ती त्या क्षणी येते. आणि असा सगळ्यांचा अनुभव आहे की कधी काहीतरी संकट आलं, कधी काहीतरी घरात प्रश्न आले, कधी रस्त्याने जात असताना काहीतरी घडत होतं, कधी मी एकटी प्रवास करत असताना काहीतरी झालं, आणि अशावेळी एकदम कुठून कुठून शक्ती येते माहित नाही. आपण नंतर म्हणतोय की अरे कुठून शक्ती आली माहित नाही, कारण ती शक्ती सर्वत्र सतत उपस्थित आहे. फक्त आपल्या जीवनामध्ये त्या शक्तीचं प्रगटीकरण करायचं आहे. आणि या आवेशावताराची अनुभूती बऱ्याच जणांना येते, म्हणजे त्या काळात त्या क्षणासाठी त्या परिस्थितीला सामना करण्यासाठी आपल्यामध्ये त्या शक्तीचं प्रगटीकरण होतं. पाचवा जो अवतार आहे तो आहे अंतर्यामी अवतार, म्हणजे प्रत्येकाच्या आत प्रत्येकामध्ये प्रत्येक जण हा ईश्वर स्वरूप आहे, फक्त आपण ते विसरलेलो आहे. आणि आपण प्रत्येक जण ईश्वर स्वरूप असल्यामुळे जर प्रयत्न केले तर आपण ईश्वर म्हणजे श्रीराम श्रीकृष्ण परिस्थितीमध्ये ज्या ज्या प्रमाणे वागू शकले त्या त्याप्रमाणे आपण सुद्धा वागू शकतो, प्रयत्न करू शकतो, त्या ईश्वरत्वाचं प्रगटीकरण करू शकतो. अंतर्यामी अवतार, कोणीही पापी नाही, आपल्याकडे पापी ही संकल्पनाच नाही आहे. ही संकल्पना नंतर आली. पाप असेल तर ते अज्ञानात नाही, मुळात पापी कोणीही नाही, मुळात तर आपण सारे ईश्वर स्वरूप आहोत. अंतर्यामी अवतार. आणि सहावा जो आहे तो आपण जाणतो अर्चावतार, म्हणजे आपण कसला तरी विग्रह करतो, कधी कधी ती सुपारी असते तिला गणपती म्हणून त्याच्यामध्ये गणपतीचं आवाहन करतो, आणि गणपतीचं आवाहन केल्यानंतर मग आपण त्याची पूजा करतो, मग यथास्थानम गच्छतो म्हणतो. किंवा मंदिरांमध्ये आपण प्राणप्रतिष्ठा करतो मूर्तीची, आणि त्या मूर्तीमध्ये ईश्वरीय शक्तीचं प्रगटीकरण होतं. जी सुनामी आली किंवा जे गुजरातमधले भूकंप आले, आधी मला असं वाटायचं की आपले मंदिरं म्हणजे कुठेतरी जाऊन मन कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी काहीतरी असलं पाहिजे म्हणून आपल्या मूर्ती असतात. पण त्या काही असं फक्त काहीतरी कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी केलेला एखादा बिंदू म्हणून आपली मूर्ती नाही, आपल्या मूर्ती शब्दातच येतं, तिथे ईश्वर तत्व मूर्त झालेलं आहे, प्रगटित झालेलं आहे. मग एकदा स्वामी दयानंद सरस्वती जेव्हा आमच्या सगळ्यांना ते काही वर्ग घेत होते तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही हे असं समजू नका की ही फक्त मनाचं कॉन्सन्ट्रेशन करायला, जसं कोणी एखादा लाल बिंदूचा ठपका लावून म्हणजे हे लावून तिथे कॉन्सन्ट्रेशन करायचा प्रयत्न करतो, तसं केलेली आपली मूर्ती नाही आहे. किंवा मंदिरामध्ये जायचं थोडंफार ईश्वराची आठवण करण्यासाठी एक मूर्ती केली असा त्याचा अर्थ नाही आहे. तर वेद मंत्रांच्या साह्याने खरोखर, आणि वेद मंत्र म्हणजे शेवटी व्हायब्रेशन्स, आणि शेवटी हे पूर्ण विश्व हे व्हायब्रेशन्स आहेत, तर ते व्हायब्रेशनचं सायन समजून आपल्या ऋषी मुनींनी या विग्रहामध्ये त्या ईश्वरीय तत्वाला पूर्णपणे प्रगटित केलेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला माहीत असेल की सुनामीच्या वेळी भूकंपाच्या वेळी असे अनेक उदाहरण, जसं कन्याकुमारी जिल्ह्यामध्ये मी स्वतः बघितले, विवेकानंद शिला स्मारकाचं स्वतःचं उदाहरण आहे की इतक्या मोठ्या लाटा यायच्या, ज्या याच्यामध्ये दिसतात व्हिडिओमध्ये की ती लाट शिला स्मारकापेक्षा उंच आहे, पण जेव्हा ती लाट तिथपर्यंत येते ती अशी मागे जाऊन परत चालली जाते. ते 1200 लोक त्या स्मारकावर होते. असे अनेक मंदिर, पोर्ट ब्लेअर मध्ये एक मंदिर होतं जिथे राम लक्ष्मण सीतेच्या मूर्ती फक्त एवढ्या असा एक चबुतरा होता, त्याच्यावर या तीन मूर्ती होत्या आणि वर एक टीना, जवळच एक फार मोठी चर्च, आणि त्या सुनामीमध्ये ती चर्च पूर्ण वाहून गेली, तिच्यावर असलेला क्रॉस 100 मीटर दूर गेला. इथे पाण्याच्या यांनी फक्त वरचा तो टीना जो होता त्या मंदिरावरचा छोटस मंदिर तो फक्त गेला, आणि राम लक्ष्मण सीता असेच्या असे उभेत. हे अनेक ठिकाणी अरुणाचल मधले मी तुम्हाला असे अनेक उदाहरण जे मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेले सांगू शकते, बाकीचे उदाहरण तर सोडून द्या, असे अनेक उदाहरण. तर हा जो अर्चावतार, म्हणजे आपण जे आहोत आपण याची पूजा करतो कशाची, आपण आयडॉल वर्शिपर्स आहे, ती आयडॉल नाही आहे, ही मूर्ती आहे. आणि आपण काही दगडाची पूजा करत नाही असा कोणीही नाही आहे की जो म्हणतो मी दगडाची पूजा करतोय. प्रत्येकाला माहिती आहे मी पूजा करताना हा दगड नाही आहे, तर इथे ईश्वर तत्व आहे, त्याचं नाव राम असेल, त्याचं नाव कृष्ण असेल, त्याचं नाव शिव दिलं असेल. कोणीही असं म्हणत नाही मी दगडाची पूजा करतोय, प्रत्येक जण हा ईश्वराची पूजा करतोय. तर ही जी अवतार संकल्पना आहे ती पूर्णपणे समजून त्याचा जो पुरुषार्थी अर्थ आहे, म्हणजे आता या 7 दिवसांमध्ये राम तर भगवान होते, राम तर अवतार आहे, त्याच्यामुळे ते जसं म्हणजे त्यांना ते करणं सहज शक्य होतं असा त्याचा अर्थ घेऊन न बघता, ज्याप्रमाणे राम एक मानव म्हणून जगले, मानव म्हणून ज्या अडचणींचा सामना करावा लागतो तो त्यांनी केला, त्याच्यामध्ये जे दुःख होतं ते दुःख त्यांनी सहन केलं, त्याच्यामध्ये जे कधी कधी संताप येतो तो संतापही त्यांना आला, कधी कधी माणूस जो डगमगतो तसेही ते कधी कधी डगमगताना दिसले, पण ईश्वरत्वाचं प्रगटीकरण करायचं असेल तर असं डगमगताना सुद्धा कसं परत स्वतःला सावरून घ्यायचं हे पण आपण जाणून घ्यायचंय. कारण आज आपल्या देशामध्ये आपण असं म्हणून आपल्या जबाबदारीतून मुक्त होऊ शकत नाही की मी काय करणार, मी तर एक सर्वसाधारण स्त्री आहे, मी एक सर्वसाधारण माणूस आहे, माझ्याच्यानी हे काही होणार नाही. आज आणि तुम्हाला सगळीकडे आपल्याला ऐकायला येतं, समजा आता मी केंद्राची जीवनव्रती कार्यकर्ती आहे, काही झालं कोणाशी बोलतोय आपण कुठल्या गावी तर ते म्हणतात तुम्ही तर जीवनव्रती, तुम्हाला तर शक्य आहे, आम्हाला शक्य नाही. प्रत्येक जण हेच अहो हे रामाला शक्य आहे, आम्हाला शक्य नाही. सीता असं करू शकत असेल, मी सीता नाही. म्हणजे थोडक्यात ज्या देशांनी कृणवंतो विश्वमार्यम ही स्वप्न बघितली, ज्या देशांनी प्रगटीकरण ईश्वरत्वाचं होऊ शकतं आणि ज्यांनी ज्यांनी केलं त्यांची ईश्वर म्हणून पूजा केली, त्या देशामध्ये आज आपण मी काही करू शकत नाही अशा नाकर्तेपणामध्ये पडलेलो आहोत. आणि हे तत्वज्ञान आपल्याला चालणार नाही, हे आपलं तत्वज्ञानच नाही, वैदिक तत्वज्ञान जे आहे ते स्वप्रयत्नांवर जोर देणार आहे, ते पुरुषार्थावर जोर देणार आहे. आणि श्री रामचंद्र स्वतः असे होते. आपण जेव्हा रामचंद्रांचं चित्र बघतो आपल्याला दिसतं की काय पुरुषार्थ आहे, रामच शस्त्र भृता अहम. रामामध्ये कधीही आपल्याला हा दुबळेपणा रामांमध्ये दिसणार नाही, तो दुबळेपणा आज आपल्याला आवश्यक नाही. हिंदू समाजाची आज जी काय दुर्गती आपल्याला दिसते त्याचं कारण फक्त हे एक आहे की आज आपण दुबळे आहोत, आपला प्रतिसाद हा नेहमी दुबळा आहे, आपण संघटित नाही आहे. आणि कुठलाही ज्याला आपण आज अवतार म्हणून ज्याची पूजा करतो, राम असेल कृष्ण असेल, कुठलाही अवतार हा कधीही एकटा काम करत नाही. अवतार ईश्वरावताराचं कार्य म्हणजे संघटनात्मक कार्य. रामानी संघटनात्मक कार्य केलं, श्रीकृष्णांनी संघटनात्मक कार्य केलं, प्रत्येक अवतारांनी संघटनात्मक कार्य केलं. ईश्वरीय कार्य म्हणजे संघटनात्मक कार्य, तर हे कसं त्यांनी संघटनात्मक कार्य केलं म्हणजे काय केलं? रामाला काही जर खरंच जर तो ईश्वर आहे तर तो कुठेही जाऊन रावणाला मारू शकतो, मग त्यांनी रडावं का? त्यांनी सुग्रीवाची मदत का घ्यावी? त्यांनी समुद्राला इथे पूल बांधून दे का म्हणावं? पण आपले देव जे आहेत ते आपल्याला नेहमी सांगतात की अरे बाबा मी वर आणि तू खाली, तू पापी आणि मी तुला वाचवीन, असं अजिबात नाही. मी जिथे तिथे तू पण येऊ शकतो आणि तिथे मी जाईन अशी इच्छा करणारे लोक या देशामध्ये आज आपल्याला जास्तीत जास्त तयार करायचे. आणि म्हणून रामायण त्या दृष्टीने आपल्याला रामायणाचा अभ्यास आज आवश्यक आहे. अजून एक जे महत्वाचं आहे की आपल्या देशाबद्दल असं म्हटलं जातं की देव निर्मितम देशम ऋषी निर्मितम राष्ट्रम. हा देश जो आहे तो देवांनी निर्मित केलेला आहे. म्हणजे या देशाची विशेषता बघितली तर आपल्याला जाणवतं की खरंच इतका सुंदर इतका विशेष देश अजून तुम्हाला कुठे मिळणार नाही. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत इतक्या अगदी सुपरिभाषित सीमा देशाच्या, कुठेतरी बर्फ पडतोय आणि कुठेतरी फॅन लावून लोक बसलेत, असे जागा आहेत की जिथे विश्वातला सगळ्यात जास्त पाऊस पडतोय, अशा जागा आहेत की जिथे 15-15 वर्ष पाऊस पडत नाही. अशा असा देश आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे लोक भेटतील, म्हणजे चेहऱ्या मोऱ्याचे आय मीन सगळा चेहरा मोरा दिसेल, अगदी काळा रंग दिसेल, गोरा दिसेल, छोटा नाक दिसेल, खूप लांब नाक दिसेल, कुरळे केस दिसतील, सरळ केस दिसतील. देवनिर्मितम देशम आहे, या देशामध्ये काहीही नाही आहे असं व्हायला नको असा विचार करून निर्माण केलेलं हे राष्ट्र ईश्वराने. दुर्दैवाने हे न समजून आपण म्हणतो की या देशामध्ये इकडनं कोण मंगोल आले, तिकडनं अँग्लो सॅक्सन आले, इकडनं निग्रॉइड आले, इकडनं म्हणजे दक्षिणेकडनं निग्रॉइड आले. म्हणजे जसं काही भारत हा एक झू आहे, म्युझियम आहे, तिथे वेगवेगळे लोक येऊन बसले असं नाही आहे. जर आपण भारतामधलं जर बघितलं तर भारतामधले लोक जे आहेत ना ते इंद्रधनुष्या टाईप आहे, कंटिन्युअसली, कंटिनम ज्याला म्हणता येईल, निरंतरता आहे. मी हे नेहमी उदाहरण देते कन्याकुमारीमध्ये, कारण जेव्हा शिबिरं असतात अखिल भारतीय, त्याच्यामध्ये सगळी लोकं आलेली असतात, सगळे कार्यकर्ते, तर कोणी तमिळनाडूचे असतात, कोणी अरुणाचलचे असतात, कोणी राजस्थानचे असतात, कोणी दिल्लीचे असतात. मग मी म्हणते की पहा, आपण जर समजा कन्याकुमारीपासून जर सुरुवात केली आणि अरुणाचलकडे जायचं म्हटलं तर ठीक आहे, दक्षिणेचे लोक काळ्या रंगाचे आहेत, त्यांचे केस कुरळे आहेत, डोळे अतिशय सुंदर काळे भोर आणि मोठे टपोरे डोळे आहेत. मग आता आपण इथून जर असं जात राहिलो पूर्वेकडे, तर जेव्हा आपण जात राहू वर वर जसं जातो तसं हळूहळू काय होतो की जो काळा रंग आहे तो हलका हलका होत जातो. आंध्र प्रदेशमध्ये अजून हलका, ओरिसामध्ये अजून हलका, बंगालमध्ये अजून हलका, मग आसाममधले लोक गोरे होत जातात आणि मग अरुणाचल वगैरे तिकडे तर लोक अजून गोरे आहेत, गोरे पान, पण नाक छोटं छोटं होत जातं. यांचं नाक असं मोठं असतं, ते असं छोटं छोटं होत जातं. डोळे जे मोठे टपोरे असतात ते असे असे होत जातात. केस कुरळे ते सरळ होत जातात आणि हे ग्रॅज्युअल आहे. जर आपण पश्चिम दिशेकडनं गेलो वेस्ट कोस्टवरनं तर काय होतं, परत काळा रंग गोरा गोरा होत जातो, पण नाक जे आहे ते लांब लांब होत जातं, सरळ आणि लांब. केस जे ते परत सरळ होत जातात, खाली कुरळे केस आहेत, वर परत सरळ सरळ होत जातात. डोळे आहेत ते मोठेच राहतात, ते अजून थोडे पिंगट वर्णाचे होऊ शकतात. पण तुम्हाला असं नाही म्हणता येणार की याचा अर्थ तमिळनाडूमध्ये कोणी गोरा नाहीच आहे किंवा ओरिसामध्ये कोणी काळा नाहीच आहे किंवा अरुणाचलमध्ये, असं पण नाही आहे. सगळे लोक मिळतील. का बरं, स्वामी विवेकानंद त्याचं खूप उत्तम उदाहरण देतात की पूर्ण विश्वाला मार्गदर्शन करणारं हे राष्ट्र आहे आणि म्हणून कोणी असं म्हणू नये की नाही नाही भारताला या प्रकारचे लोक तर माहितीच नाही, जंगलात राहणारे लोक तर भारतात नाहीच आहेत, पहाडामध्ये राहणारे तर लोक नाहीच आहेत, समुद्र किनाऱ्याचे काय प्रश्न आहे हे भारताला तर माहितीच नाही आहे, नगरांमधले काय प्रश्न आहे हे तर भारत सांगूच नाही शकत, असं कोणीही म्हणू नाही. म्हणून भारतामध्ये सर्व प्रकाराचे लोक, सर्व प्रकाराचं रहनसहन, सर्व प्रकाराचे पशु पक्षी, अनेक प्रकाराचे तांदूळ जे पूर्ण तुम्हाला पूर्ण युरोपमध्ये मिळणार नाही तेवढे तुम्हाला फक्त एका अरुणाचलमध्ये मिळतील तांदळाचे प्रकार. असा हा देवनिर्मितम देश. पण त्यापेक्षाही विशेष या देशाचं आहे हा, हे आहे ऋषी निर्मितम राष्ट्र. देश जो आहे तो देवानी निर्मित केलाय, पण हे जे राष्ट्र आहे भारत राष्ट्र, की या राष्ट्राचं योगदान काय असेल, याचा जीवन दर्शन कसं असेल, हे एकात्म जीवन दर्शन असेल. ते एकात्म जीवन दर्शन परिवारामध्ये, सामाजिक व्यवस्थेमध्ये, पारिवारिक व्यवस्थेमध्ये कसं प्रतिबिंबित होईल, कसं प्रगटित होईल, कसं आविष्कारित होईल. आणि या राष्ट्राला जेव्हा जेव्हा काही आव्हानं येतील तेव्हा त्याचा सामना करणारे, त्याचा प्रतिसाद करणारे, त्याला तोंड देणारे व्यक्ती उभ्या कशा होतील, केव्हा होतील, त्यांना कसं तयार करायचं, हे सतत कार्य या देशामध्ये ऋषींनी केलंय. म्हणून ऋषी निर्मितम राष्ट्र. आणि जर आपण रामायण बघितलं तर रामायणामध्ये आपल्याला दिसेल की ऋषींचं योगदान, एक राम उभा करण्यामध्ये ऋषींचं अनंत योगदान आहे. आपण असं म्हणतो की राम जन्माला आला पाहिजे, देवा आता तूच वाचव, या समाजाला कोण वाचवणार असं म्हणून आपण हरी हरी करत बसतो. आपल्या ऋषींनी आपल्याला हे शिकवलं नाही आहे. ऋषी म्हणतात नाही, ऋषी म्हणजे कोण, जे निस्वार्थपणे व्यक्तिवादिता समोर न ठेवता फक्त समाजाचं हित समोर ठेवून जे काम करतात ते असे अनेक ऋषींनी जेव्हा काम केलं तेव्हा एक रावणाचा पण मुकाबला करू शकेल, रावणाला हरवू शकेल असे राम उभे राहिले. थोडक्यात काय, राम परत आणणं हे आपल्या हातात आहे. रामासारखे धर्मसंस्थापना करण्यासाठी, असुर विनाश करण्यासाठी लोक उभं करणं जर करायचे असतील तर त्याच्या पाठीमागे असे शेकडो असे हजारो निस्वार्थपणे काम करणाऱ्या व्यक्ती उभे आधी पाहिजे. मग रामाला तर यावंच लागेल. म्हणजे आपल्या ज्या गोष्टी आहेत ना की लोकांनी जाऊन प्रार्थना केल्या विष्णूच्या की अरे रामा तू जन्म घे, विष्णूंना की तुम्ही जन्म घ्या, रावणाचं असं होत आहे, त्या तर रूपकात्मक गोष्टी झाल्या आहेत. त्याचा अर्थ हा आहे की महर्षींनी अनेक ऋषी मुनींनी आपलं सर्वस्व पणाला लावलं आणि हे आपण एक दिवशी पूर्ण बघू की हे देवनिर्मितम ऋषी निर्मितम राष्ट्रम कसं आहे, कसं ऋषींनी रामाला तयार केलं, राम कसे तयार झाले, कसं रामांनी रावणाला हरवलं, त्याच्या पाठीमागे कितीतरी ऋषी मुनींची तपस्या आहे. म्हणून देवाचा जन्म हा आपल्या हातात आहे. म्हणजे आपल्याला जे गोष्टी सांगितल्या जातात की सगळ्यांनी प्रार्थना केली आणि मग विष्णू म्हणाले ठीक आहे मी जन्म घेईन दशरथाच्या घरी, तर ते करण्यासाठी आधी अनेक ऋषी मुनींनी तपश्चर्या केली. तपश्चर्या म्हणजे ही तपश्चर्या आहे की स्वार्थ दूर, फक्त समाज हिताचा विचार. असं हे ऋषी निर्मितम राष्ट्रम हे पण आपण म्हणजे आज जर आपल्याला धर्माचं पालन करायचं असेल आजच्या काळामध्ये तर आपल्याला आज ऋषी व्हावं लागेल. जे स्वामी विवेकानंद म्हणतात सेजेस ऑफ इंडिया त्याच भाषणामध्ये की आज आपल्याला ऋषी व्हावं लागेल. आणि मग जेव्हा आपण या रामायणाचं चिंतन करणार तर अनेक प्रश्न येतात. एक म्हणजे असं की अनेक रामायण आहेत, कितीतरी रामायण आहेत. वाल्मिकींनी तर लिहिलंच, नंतर कंबरने लिहिलं, रामचरितमानस आहे, एकनाथ अध्यात्म रामायण आहे, आनंद रामायण आहे, हे तर सगळे संस्कृतमध्येच 54 रामायण आहेत, कोणी म्हणतात 108 रामायण आहेत फक्त संस्कृतमध्ये. बाकी भाषांमध्ये अनेक रामायण आहे. वनवासी क्षेत्रामध्ये प्रत्येक कम्युनिटीचं, प्रत्येक वनवासी जनजातीचं आपलं रामायण आहे आणि ते रामायणाची गोष्ट ऐकण्यासारखी असते. जशी मी एकदा ऐकत होती मिझो रामायणाबद्दल ते सांगत होते, मग त्याच्यामध्ये सीता काय करते तर तिचं बांबूचं घर असतं, तिने पण कोंबड्या पाळल्या असतात. आपल्याला हसायला येईल की सीता कोंबड्या पाळते, अंडी पण ठेवते, मग ती पण हे करते काय कपडे विणते, कारण तिथल्या स्त्रिया त्या करतात. आपण सीतेची संतान आहोत स्वामी विवेकानंद म्हणतात आणि प्रत्येक कम्युनिटीला असं वाटतं. म्हणून प्रत्येक कम्युनिटीच्या जीवन पद्धतीप्रमाणे राम आणि सीता आहेत. मग आता कुठलं रामायण खरं कुठलं रामायण खोटं, कारण एका रामायणामध्ये आपल्याला सांगितलं जातं की राम समोर होते, मध्ये सीता होती, मागे लक्ष्मण होता जेव्हा ते वनामध्ये चालले होते आणि लक्ष्मणाला रामाचं दर्शन घ्यायचं आहे पण मध्ये ही माया येते अधनमधनं, सीता येते, सीता बाजूला झाली तरच रामाचं दर्शन. पण दुसऱ्या एका रामायणामध्ये की राम लक्ष्मणाला सांगतात लक्ष्मणा तू समोर जा, मध्ये सीता राहील, तू समोर समोरून काही समस्या आहेत का बघत राहा, काही धोके आहेत का बघत राहा, सीता मध्ये राहील, मी मागून बघतो. वाल्मिकी रामायणातही असंच आहे. मग आजकालची मुलं प्रश्न विचारतील की मग हे खरं कुठलं, कोण समोर गेला, राम समोर गेला की लक्ष्मण समोर गेला. तर इथे खरं कुठलं आणि खोटं कुठलं हा प्रश्नच नाही आहे, कारण रामायण जे आहे, राम जे आहेत, त्यांनी आपल्याला हे जे दिसणारे जे सगळे विविध तत्व आहेत त्यांना जोडणारं जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व आपल्या जीवनात जगून त्यांचं आयुष्य होतं आणि म्हणून त्यांचं जीवन हे प्रत्येक जीवनाला स्पर्शेल आहे, प्रत्येक हृदयाला स्पर्श करून गेलाय आणि प्रत्येकाने ते तत्व आत्मसात करत राहा लांब जाण्याचा प्रयत्न केलाय. प्रत्येक संतांनी त्या त्या काळामध्ये जी काय गरज असेल ती लक्षात घेऊन समाधीमध्ये जाऊन त्यांनी रामायण लिहिलंय. म्हणून कंबर रामायण जितकं खरं आहे तितकंच वाल्मिकी रामायण खरं आहे, तितकंच रामचरित मानस खरं आहे, तितकंच मिझोनचं रामायण खरं आहे, तितकंच तंगसाचं रामायण खरं आहे, तितकंच संथालांचं रामायण खरं आहे. कदाचित ते लिहिलं नसेल, ते परंपरेनी मौखिक परंपरेनी सांगितलं असेल. पण मग प्रश्न येतो की ह्याचा सगळा विरोधाभास आला तर काय करायचं. तर एक म्हणजे आपल्या संतांनी, अनेक संतांनी ही जी रामायणं लिहिली वेगवेगळी, ती श्रद्धावान लोकांसाठी लिहिली होती. आपल्या श्रद्धा अजून वाढण्यासाठी, भाववृद्धीसाठी, यासाठी रामायणं लिहिली होती. आणि रामायण अनेक आहे, चरितम रघुनाथस्य शतकोटी रामकथा शतकोटी अपारा, तुलसीदास म्हणतात. अनेक रामायण आहेत. तर त्यांनी या भाववृद्धीसाठी रामायण लिहिले. पण जेव्हा एखादा शंकेखोर आजचा जो मुद्दामून आपलं रामायण कसं वाईट आहे हे सिद्ध करायलाच रामायणाचा अभ्यास करतो, असा व्यक्ती जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा आपण जरूर पकडावं फक्त वाल्मिकी रामायणाला. वाल्मिकी रामायण आधारभूत घेऊन जर आपण आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. कारण वाल्मिकी रामायण, वाल्मिकींनी रामायण याच विचारांनी तसंच लिहिलेलं आहे. ते विचारतात नारदांना की सांगा मला आजच्या काळामध्ये असा कोण आहे जो गुणवान आहे, धर्मज्ञ आहे, गुणज्ञ आहे, सत्यसंध आहे. आणि एक अशी मोठी गुणांची मोठी मालिका ते विचारतात. याच्या पाठीमागे जे आचार्य किशोर व्यासजी आहे ना, आता ज्यांना गोविंदगिरी म्हणतात, ते अजून दुसरंच इंटरप्रिटेशन देतात. ते म्हणतात की नारद हा वाल्मिकींचे गुरु आणि सीता त्यागानंतर सीता वाल्मिकींच्या आश्रमात आहे. आणि वाल्मिकींच्या मनातही कुठेतरी किंतू आला की रामांनी केलं हे खरं आहे, हे ठीक आहे, योग्य आहे की अयोग्य आहे. पण हे उघडपणे हा प्रश्न कसा विचारायचा. आणि म्हणून जेव्हा गुरु भेटले, नारद भेटले, त्यांनी नारदांना प्रश्न विचारला की सांगा मला मी असं चरित्र लिहू इच्छितो की ज्याचं चरित्र जो गुणवान आहे, जो धर्मज्ञ आहे, जो कृतज्ञ आहे, जो सत्यसंध आहे, जो रूपवान आहे, जो शीलवान आहे, जो अत्यंत धैर्यवान आहे, जो शूर आहे, जो वीर आहे. खूप मोठी. आणि जेव्हा ते असं विचारतात तेव्हा नारद सांगतात की असा जो राजा आहे तो हा राम राजा आहे. वाल्मिकींना राम माहीत नव्हते असं नाही आहे. जेव्हा जेव्हा राम वनामध्ये होते तेव्हा त्यांची वाल्मिकींशी भेट झालेली आहे. पण तरी वाल्मिकींनी हा प्रश्न नारदांना विचारला आणि नारदांनी सांगितलं आणि यांच्या मनातला किंतू दूर गेला आणि त्यांनी ठरवलं की मी रामायण लिहून काढीन. आता याच्यामध्ये एक जो मुद्दा आहे, कारण बऱ्याचदा याच्यावर चर्चा होते की उत्तरकांड हे रामायणाचा भाग आहे की नाही आहे. बरेच जण म्हणतात हा नाही आहे, हा प्रक्षिप्त आहे. एका ठिकाणी मी जेव्हा चर्चा करत होती मी त्यांना असं सांगितलं की नाही, आपण उत्तरकांडाकडे जायची काही जरूर नाही, आपण राम राज्याभिषेकापर्यंत बघू आणि तिथे समाप्त करू, म्हणजे तेवढीच चर्चा करू. तर त्या व्यक्तीनी जो टोमणा मारला तो असा होता की हा तुम्हाला सीता त्यागाचं जस्टिफिकेशन नाही करतायत, समर्थन नाही करतायत आहे म्हणून तुम्ही असं सांगताय. हा हे इनडिफेन्सिबल ऍक्ट आहे, म्हणजे जे निंदनीय कृत्य आहे रामाचं आणि म्हणून तुम्ही असं म्हणताय. मी म्हटलं असं अजिबात नाही आहे, ठीक आहे, सीता त्याग हे पण रामायणाचं अंग घेऊनच याची आपण चर्चा करू. आणि आम्ही चर्चा केली, आपणही जरूर हा प्रसंग पण रामाच्या जीवनातला किंवा सीतेच्या जीवनातला म्हणून आपण जरूर याचा अर्थ बघू की धर्मपालनाचा हा जो अर्थ आहे की माझं जे विस्तृत विकसित होणारं स्वरूप आहे त्याच्याशी असलेला माझा संबंध कायम ठेवणं, जोडून धरणं, धारण करणं, माझं जे स्वरूप आहे ते धारण करणं, हा जो धर्माचा अर्थ आहे तो अर्थ रामाच्या आणि सीतेच्या जीवनामध्ये कसा आहे. इवन सीता त्यागामध्ये आपल्याला धर्माचा हा अर्थ अत्यंत सुंदर रीतीने दिसतो. आणि म्हणून वाल्मिकी रामायणालाच आधारभूत घेऊन बाकी रामायणांमधल्याही अनेक सुंदर कथा आहेत आणि ज्या तेव्हा तेव्हा आवश्यक होत्या. जसं उदाहरणार्थ एक दोन कथा बघू, फार सुंदर कथा किंवा कुठलं, कारण राम आपल्या जीवनामध्ये इतका आहे. आपण म्हणतो ना की अरे काय हे माझ्या जीवनात राम राहिला नाही, म्हणजे जीवनातला आनंद, जीवनातलं प्रयोजन, जीवनातला अर्थ हा रामाशी निगडीत झालाय. आणि म्हणून काहीही सांगायचं असेल तर ते रामाच्या परिप्रेक्ष्यमध्ये सांगणारे आपले संत महंत. तर जशी एक गोष्ट आहे म्हणजे सापेक्षता सांगण्यासाठी केलेली की राम रावण युद्ध झालं आणि शेवटी राम अयोध्येला जायला निघाले. सीता म्हणते की प्रभू ज्या वानरांनी युद्ध केलं त्या वानरांच्या स्त्रियांचा पण याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे. त्यांनी सगळ्यांना पाठवलं रावणाशी युद्ध करण्यासाठी आणि म्हणून मला असं वाटतं की आपण किष्किंधेला थोड्या वेळ थांबूया आणि सगळ्या वानर स्त्रियांना बरोबर घेऊनच अयोध्येला जाऊया. प्रभू रामचंद्र म्हणाले ठीक आहे आणि ते जे पुष्पक विमान होतं ते उतरलं किष्किंधेमध्ये. सगळे वानर गेले आपल्या घरांमध्ये स्त्रियांना सांगायला की चला तुम्ही पण चला रामराज्याभिषेकासाठी चला. आणि सगळ्या वानर स्त्रिया खुश झाल्या. त्यांना दोन गोष्टींनी फार खुशी झाली. एक म्हणजे की आता आम्ही रामराज्याभिषेक बघणार, पण त्यापेक्षा जास्त त्यांची जी उत्सुकता होती की जिच्यासाठी हजारोच्या संख्येनी आमच्या सगळ्या बांधवांनी जाऊन युद्ध केलं ती सीता आहे कशी. जिला सोडायला रावण तयार नव्हता आणि त्यांनी आपल्या पूर्ण कुळाचा विनाश सुद्धा, म्हणजे पूर्ण कुळच जे पणाला लावलं, ती सीता दिसायला कशी आहे. ही जी एक स्त्रियांची स्वभाव सुलभ उत्सुकता होती ती या सगळ्या वानर स्त्रियांची होती. आणि त्या सगळ्या जणी आल्या सीतेला तयार होऊन आल्या जाण्यासाठी. सीता तिथे बसली आहे आणि सीतेकडे बघायला लागल्या. सीता कशी आहे, बघतात सीतेकडे आणि मग एक दुसरींकडे बघतात. मग काही जणी सीतेच्या पाठीमागे गेल्या, प्रदक्षिणा मारली आणि मग आल्या. मग परत एकमेकींकडे बघून असं केलं आणि असं त्यांचं सुरू आहे. तर सीता हे सगळं बघते, रामही बघतात आहे, त्यांचं सुरू काय आहे या सगळ्या वानर स्त्रियांचं. त्यांची काहीतरी कुजबुज कुजबुजही सुरू आहे. मग शेवटी रामांनी सुग्रीवाला विचारलं की अरे हे काय, म्हणजे यांचं काय काहीतरी सुरू आहे, काय म्हणतात आहे. सुग्रीव म्हणाले नाही सोडून द्या तुम्ही, हे काही फारसं महत्वाचं नाही आहे. मग अजून उत्सुकता झाली, नाही नाही सांगा तर करी सीता. सीतेनी परत विचारलं. मग त्या स्त्रियांनी सांगितलं, नाही म्हणे आम्ही बघत होतो की तुम्ही फार सुंदर म्हणून ऐकलं होतं, म्हणून बघत होतो की किती सुंदर आहे, पण म्हणजे ठीक आहे तुम्हाला तर काय शेपूट पण नाही आहे. हे सापेक्षता कशी असते की जे आपलं जे आपलं प्रमाणे असतं ते सुंदर दिसतं. आणि म्हणून त्यांना सीतेचं सौंदर्य इतकं छान नाही वाटलं कारण शेपूट नाही आहे. किंवा दुसरी जी गोष्ट आहे जी आपण सगळे जाणतो महाराष्ट्रामध्ये की समर्थ रामदास रामायण सांगत होते. आणि जेव्हा जेव्हा रामायण चालतं हनुमानजी ऐकतात, हनुमानजी येऊन बसले होते आणि ते गोष्ट ऐकतात आणि हे वर्णन करतात की जेव्हा हनुमानजी लंकेमध्ये गेले तेव्हा तिथे सर्वत्र पांढरे शुभ्र फुलं हे बागेमध्ये होते. हनुमानांनी आत्तापर्यंत समर्थ रामदास रामायण अगदी योग्य सांगत होते, पण आता मात्र चूक झाली. लगेच हनुमान उभे राहिले, ते म्हणाले नाही तुम्ही जे म्हणताय ना ते चूक आहे. आता हे एक साधारण वृद्ध माणसाच्या वेशामध्ये बसले होते हनुमानजी. समर्थ रामदास म्हणाले काय चूक आहे, तर म्हणे ती फुलं आहेत ना ती पांढरी नव्हती ती लाल होती. समर्थ रामदास म्हणे नाही ती फुलं पांढरीच होती. तर म्हणे नाही ती लाल होती. समर्थ रामदास म्हणे नाही ती पांढरी होती. मग आता बाकीच्या लोकांच्या गोष्ट ऐकण्यामध्ये व्यत्यय आला. त्यांनी यांना सांगितलं हो तुम्ही बसा ना. समर्थ रामदासांच्या लक्षात आलं की कदाचित हे हनुमानजीच असू शकतात. ते म्हणाले तुम्ही कृपा करून बसा, हे सगळं झालं प्रवचन की मग आपण दोघं चर्चा करू. सगळं झाल्यानंतर मग परत सुरू झालं. मग हनुमान म्हणाले की पहा मी स्वतः तिथे गेलो, मी स्वतः हनुमान तुम्हाला सांगतोय की फुलं जी होती ती लाल रंगाची होती. समर्थ रामदास म्हणे ठीक आहे तुम्ही स्वतः गेले होते, तुम्ही लाल रंगाची फुलं बघितली असतील, पण मी जे योग साधनेमध्ये रामायण बघतोय मला माहित आहे की ती फुलं होती ती पांढरी होती. आता आली पंचाईत, दोन्ही राम भक्त आणि दोघही म्हणतात हा म्हणतो मी योग स्थितीमध्ये बघताय, मला फुलं पांढरी दिसतात हे म्हणतात, मी स्वतः गेलो होतो आणि फुलं लाल होते. मग शेवटी ते रामाकडे गेले आणि त्यांनी प्रभू रामचंद्रांना विचारलं की अहो आता तुम्हीच सांगा की कोण खरं आहे. प्रभू म्हणाले दोघही खरेत. हा दोघं खरे कसे असू शकतात, एक तर फुलं लाल असतील किंवा एक तर फुलं पांढरी असतील. दोघही म्हणाले तुम्ही असं कसं म्हणता, खरं खरं सांगा, तुम्ही काय घाबरता का, भक्तांना घाबरतात का प्रभू. अरे नाही तुम्ही दोघही खरे. कसे खरे तर म्हणे नाही, जेव्हा हनुमानजी लंकेमध्ये गेले ना ते असे रागवले होते की त्यांच्या रागामुळे क्रोधामुळे त्यांना पांढरी फुलं लाल दिसली, पण फुलं पांढरीच होती आणि म्हणून दोघं सुद्धा खरेत. तर हे जे योग स्थितीमध्ये बसून योग स्थितीमध्ये जाऊन अनुभूती घेत जे अनेक संतांनी सांगितलं आहे त्याचं त्या त्या काळामध्ये प्रयोजन होतं. जसं एक प्रयोजन आहे की आपल्याला सांगितलं जातं राम नामानी तुमची 1000 पाप नष्ट होऊन जातील. छान आहे, ऐकायला छान वाटतं. त्यांनी रामनामाची आपली गोडी वाढते, आपण रामनाम घेतो कारण रामनामामध्येच अत्यंत शक्ती आहे, ईश्वराच्या नामामध्ये शक्ती आहे. जसं शारदा देवी म्हणायच्या ना की ते वटवृक्षाच्या बी सारखं आहे, की जशी छोटीशी इतकीशी बी असते ती आणि त्याच्यात ना म्हणजे बीज असतं आणि त्याच्यात ना इतका मोठा वटवृक्ष उभा राहतो, तसंच वाटायला हे ईश्वराचं नाम इतकं छोटंसं असतं. ते घेत राहा घेत राहा घेत राहा आणि तुमचा पूर्ण आत्मिक विकास होतो यासाठी. म्हणून हे ठीक आहे, पण आपली संस्कृती अशी नाहीये की जी सांगते अरे बेटा तू ईश्वरावर विश्वास कर आणि तू पापातनं मुक्त होशील. नाही, जोपर्यंत माझं आचरण धार्मिक नाही, जोपर्यंत माझं आचरण योग्य नाही, मी मला पापातून मुक्ती नाही, ही सांगणारी आपली संस्कृती. आणि मग आपल्या संतांनी असं कसं सांगितलं की रामाचं नाव घेतलं तर 1000 पाप धुतल्या जातील. माहिती का सांगितलं? तो मुसलमान आक्रमणाचा काळ होता आणि आपल्याला सांगण्यात आलं की अरे तुम्ही मूर्तीपूजक बुत म्हणतात ना ते, हां याची पूजा करणार आहे आणि म्हणून तुम्ही मुसलमान व्हा, कारण जर 5 नमाज केला तर तुम्ही स्वर्गामध्ये जाल. मग आपल्या संतांना येऊन सांगावं लागलं अरे बाबा 5 नमाज करायची काय जरूर आहे, एकदा राम म्हणा 1000 पापातनं मुक्ती होईल. तो काळ असा होता आणि खरंच आहे रामनामाची महती नक्कीच जास्त आहे, पण आपली संस्कृती ही अशी म्हणजे जसं स्वामीजी म्हणतात ना फॉर अस रिलिजन इज नॉट बिलिव्हिंग इट इज बीइंग अँड बिकमिंग. धर्म हा फक्त मी विश्वास ठेवला ईश्वरावर, जाऊन सगळीकडे नारळ फोडला हनुमाना मला पास कर आणि मी अभ्यास करणार नाही, मी पास होणार नाही, मी रामाचं नाव घेते. आणि मग त्याचं इतकं विकृतीकरण झालं की लोक रामनामाची शाल पांघरतात. का बरं? अहो रामनामाची शाल पांघरली ना की तेवढा पाप कमी होईल, तेवढा आपोआप रामनाम घेतल्या गेलं. किंवा मग रामनामाची चक्र असतात, असे चक्र, ते असं एकदा चक्र फिरवलं की तुमची 7 जन्माच्या पापातनं मुक्ती. हे सगळे एका काळामध्ये जेव्हा आपण काही करू शकत नव्हतो, अत्यंत असहाय स्थितीत होतो, त्यासाठी आपल्या संतांनी सांगितलं ते योग्यच होतं. पण आपले राम आपल्याला कधीच असा नाकर्तेपणाचा संदेश देत नाही, ते आपल्याला धार्मिक आचरणाचा आचरणातून स्वप्रयत्नातून आपल्याला आपली मुक्ती साधायची आहे हे सांगणारे राम. आणि म्हणून मग त्या प्रकारे अनेक कथा अनेक रामायणांमधल्या, जशी अजून एक कथा आहे फार सुंदर कथा आहे जी वाल्मिकी रामायणात नाही आहे, आता मी जे 2 सांगितलं ते पण नाही आहे. ती गोष्ट अशी आहे की जे राम सेतू बनत होता, तर आपल्याला सांगण्यात येतं ना की त्याच्यावर दगडांवर राम नाव लिहिलं आणि तो दगड टाकला की तो डुबायचा नाही तर तो तरंगायचा, आणि असं करून तो राम सेतू बांधला गेला. तर असे सगळे वानर नाव लिहून दगड टाकायचे आणि तो दगड तरंगायचा आणि राम हे दूर बसून बघत होते. मग रामांना मोठं विशेष वाटलं की अरे अच्छा राम लिहिलं तर तो दगड तरंगतोय. तर रामांनी काय केलं, त्यांनी पण एक दगड घेतला आणि त्यांनी त्याच्यावर राम लिहिलं आणि त्यांनी तो दगड हळूचकन सोडला पाण्यात, तर तो सरळ आत जाऊन बुडला. तर आता असं झालं की नॅचरली आपल्याला एकदम हे होतं ना, तसंच रामांनाही झालं की अरे कोणी बघितलं तर नाही म्हणून त्यांनी इकडे तिकडे बघितलं. तर हनुमान बरोबर बघत होता. तर त्यांनी हनुमानाकडे बघितलं आणि म्हणाला अरे हनुमान तू काही बघितलं नाही ना. हनुमान म्हणे का मी बघितलं की अगदी व्यवस्थित बघितलं. अरे तू काय बघितलं. मी बघितलं तुम्ही राम लीला आणि तो दगड सोडला आणि तो पूर्ण पाण्यात बुडला. तर आता राम अजून चिंतित झाले. रामांनी सांगितलं की अरे हनुमान ठीक आहे तू बघितलं तर बघितलं पण आता कोणाला सांगू नको. हनुमान म्हणे का बरं, सांगीन मी सगळ्यांना सांगीन, गावोगावी जाईन, नगरानगरात जाईन, कीर्तन करीन, हजारो लोकांना बोलवीन आणि मी ही घटना सांगेन. तर राम अजून बड्या खूप आश्चर्यचकित झाले, थोडे संचित झाले, थोडे चिंतातूर झाले. ते म्हणाले अरे हनुमान तू माझा भक्त म्हणवतो आणि तू असं करशील. तर ते म्हणाले प्रभू तुम्हाला समजत नाहीये का, तुम्ही का मुद्दामून असं सांगताय. मी हेच जाऊन लोकांना सांगीन की अहो ज्याचा ज्याला रामाने सोडून दिला त्याला कोण वाचवणार, तो बुडणारच. अतिशय सुंदर कथा, पण ही कथा आहे. राम सेतूचं वर्णन जर आपण वाचलं तर ते परत ज्याच्यामध्ये पूर्ण मानवी प्रयत्नपणाला लावलेली अशी कथा येते. त्याच्यामध्ये वर्णन आहे, वाल्मिकी रामायणामध्ये वर्णन आहे की मोठे मोठे यंत्र आणून दगड तोडल्या गेले त्याच्या आधी राम स्वतः समुद्रामधला मार्ग शोधायचा प्रयत्न करतात आणि त्यांना तो मार्ग कळतो. शेवटी त्यांना सांगितलं जातं इथे तुम्ही पूल बांधा, म्हणजे काय तिथे नॅचरल फॉर्मेशन आधीच होतं पण तिथे जर अजून दगड टाकले ते जर पक्के केले तर तिथे सहजपणे थोड्या वेळात पूल बांधता येईल. उदाहरणार्थ जसं अरुणाचल मध्ये आम्ही बघतो किंवा आसाम मध्ये की नदी पार करायची आहे तर ती कुठूनही नाही पार करतायत, कुठेतरी पाणी कमी असतं, कुठेतरी खाली दगड असतात, तिथून तुम्ही कार जरी घातली व्हेइकल जरी घातलं तरी तुम्ही आरामात जाऊ शकतात. मग तुम्हाला रस्ता शोधावा लागतो आणि जर तुम्ही तिथे गेले आणि नदीकाठी कोणी नाही तर तुम्हाला वाट बघावी लागते किंवा मग आसपास कुठली झोपडी आहे का, येणारा एखादा अरुणाचली दिसतोय का त्याची वाट बघावी लागते. मग त्यांना विचारावं लागतं की अरे कुठे रस्ता आहे जायचा, मग तो म्हणतो त्या तिथे जा, तिथून जर तुम्ही गेले तर तुमची गाडी फसणार नाही. अजूनही अरुणाचल मध्ये केव्हाही जाताना हे सगळं करावं लागतं. हेच रामांनी तिथे केलं. त्यांनी विचारलं की कुठला असा मार्ग आहे, कारण ऐकून माहित होतं की असा मार्ग आहे त्याच्यावर आता पूल बांधायचा आहे आणि मग वानर मोठे मोठे यंत्र आणून आणि नल नील जे त्याच्यामध्ये इंजिनियर आहेत ते सगळे आपली शक्ती पणाला लावतात आणि तो पूल बांधतात. जसं रावण सीतेला सांगतोय की राम तर इथे कधी येऊ नाही शकणार, तू ज्याची आशा लावून बसली आहे तो येईलच कसा, कारण मध्ये समुद्र आहे, तो त्याच्या सेनेला घेऊन इकडे येऊ शकत नाही. पण जेव्हा या संस्कृतीला असं ऐकवलं जातं की हे तुम्ही करूच शकणार नाही, हे तुमच्याच्याने होणारच नाही, यू आर नाऊ फिनिश्ड, तेव्हा असे पूर्ण आपले प्रयत्न लावून आपलं ईश्वरित्व प्रगटित करून ही ईश्वरीय संस्कृती अक्षुण्ण राहिली आहे, सनातन राहिली आहे. आणि रामायण जी कथा आहे ती अशी कथा आहे की असुर विनाशासाठी आपण आपली सारी ताकद कशी लावायची, संघटित प्रयासाने कशी लावायची. तर या ज्या अशा अनेक कथा आहेत अत्यंत सुंदर आहे, त्याचं आपलं प्रयोजन आहे, आपल्या मुलांना सांगण्यासाठी जरूर आहे. पण जर कोणी शंकेखोर होऊन काही प्रश्न विचारायला लागला अहो दगडाची स्त्री कशी होईल, तर दगडाची स्त्री झालीच नाहीये. रामायणामध्ये असा उल्लेख नाही, वाल्मिकी रामायणामध्ये गोष्ट अशी नाहीच आहे, गोष्ट वेगळी आहे. पण अशा काही गोष्टी झाल्या आणि म्हणून मग मुलं आपल्याला प्रश्न विचारतात, आपल्याला उत्तर देता येत नाही. ते म्हणतात ठीक आहे तुमचं हे रामायण वगैरे त्या काळचं आहे, पण हे खरं नाही आहे. आज सुद्धा रामायणाचा पगडा कोणावरही अत्यंत प्रभावीपणे जाऊ शकतो, अजूनही प्रत्येकावर. तुम्हाला माहित आहे बाल हनुमान जेव्हा ते एक अॅनिमेटेड फिल्म आली सगळ्या कार्टून फिल्म्स मागे गेल्या, ही टॉप मोस्ट झाली. रामानंद सागरांचं रामायण सिरियल जेव्हा आलं सगळे उच्चांक मोडल्या गेले विश्वातले. आत्ता मी परवा कोइंबतूरला होती, तिथे एक मिशेल डॅनिनो म्हणून फ्रान्सचे आहेत, ते भारतामध्ये गेले 21 वर्ष आहेत, आणि त्यांची त्यांच्याबरोबर माझी चर्चा सुरू होती. आजची मीडिया, आजची युवा पिढी किंवा आजची आपल्या समोर असलेली आव्हानं, अनेक गोष्टींबद्दल, भारताची विशेषता, पण भारताची विशेषता आज आपल्याला समजत नाही, त्याची कारणं वगैरे असं सगळं सुरू होतं. तर ते म्हणाले की भारत समजून घ्यायचा असेल, अगदी सोपं काम आहे, रामायण महाभारत वाचा, बस भारत समजतो. आणि खरोखर आहे, रामायणामध्ये तर अगदी छोट्या छोट्या गोष्टी ज्याच्यातनं आपल्याला संस्कार दिसतात, ज्याच्यातनं आपल्याला आपली म्हणजे व्यवहार कसा असला पाहिजे मोठ्यांशी, वनदेवतेशी, नद्यांशी, वृक्षांशी, प्रत्येक गोष्ट कळते. जिथे सर्वत्र ईश्वर बघून जगणार, कसं जगायचं म्हणजे काय हे सांगणारं प्रत्येक ठिकाणी, मग प्रत्येकाचं एकमेकांना नमस्कार करणं असो, ऋषींना दिलेला सन्मान असो, राम जेव्हा अयोध्येच्या वेशीवर जातो तेव्हा अयोध्येकडे बघून जो नमस्कार करतो, आपल्याकडे नगरी सुद्धा ईश्वर स्वरूप आहे, जसं आपलं घर गृहदैवता आहे तसेच नगर देवता आहे, सगळीकडे असे अनेक उदाहरणं, म्हणजे हाच एक स्वतंत्र विषय होऊ शकतो की आपल्याला आपले सांस्कृतिक सारे नियम कसे दिसतात त्याच्यातनं. तर ते म्हणत होते बस रामायण महाभारत वाचलं तर होऊन जाईल. त्याच्यात आधी मी अरुणाचलमध्ये होती, एक केंद्राची शाळा आहे अमलियांग म्हणून, जी अगदी चायना बॉर्डरवर आहे, अत्यंत तिथे थंडी असते, सगळीकडे बर्फाची तुम्हाला शिखरं दिसतील अशा ठिकाणी. आणि मी तिथे गेली आणि तिथे खूप इंटेरियर असल्यामुळे, म्हणजे फक्त 3-4 हिवाळ्यातले महिने सोडले तर बाकी केव्हाही पाऊस आला की तिथले रस्त्यांमध्ये लँडस्लाईड होते आणि शाळा कट ऑफ होते. म्हणजे कधी कधी तर त्यांना फक्त भात आणि मीठ एवढं खाऊनच राहावं लागतं अशी स्थिती होते. तर अशी ती शाळा, त्याच्यामुळे तिथे बऱ्याचदा आम्ही जाऊ शकत नाही, व्हिजिट करू शकत नाही, पण यावेळी सुदैवाने माझ्याकडे वेळही होता आणि मी म्हटलं की त्या शाळेत जायचंच. आणि म्हणून मग कधी कधी कल्पना करा की जंगलामध्ये आत 200 मुलं आहेत आणि काही 15-20 टीचर्स आहेत आणि महिने महिने फक्त एकमेकाचं तोंड बघत राहतात, समस्या येऊ शकतात, मुलांना कंटाळ येऊ शकतो, कारण आज मुलांच्या ज्या इच्छा आहेत त्या खूप वाढल्या जातात. घरी जेव्हा टीव्ही वगैरे सगळीकडे पोचलाय, अरुणाचलमध्ये अगदी इंटेरियर भागात पोचलाय, मग शाळेत आल्यावर शाळेतली बंधनं, त्रास होऊ शकतो, त्यांचं आचरणामध्ये गडबडी येऊ शकते, कधी कधी शिस्तीची समस्या होते, हे सगळं होऊ शकतं. आणि म्हणून मी जेव्हा शाळेत गेली, मी तिथले प्राचार्य आणि सगळ्या शिक्षकांबरोबर बोलत होती, मी त्यांना विचारलं की कशी शाळा सुरू आहे, यावेळी काही यावर्षी काही प्रॉब्लेम झाला का, ते म्हणे अहो काही प्रॉब्लेम नाही झाला. आणि मी पण बघितलं की मुलं इतकी छान वागत होती, म्हणजे आम्ही गेलो तेव्हा येऊन ज्या प्रमाणे त्यांनी अभिवादन केलं, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं आचरण अत्यंत सुंदर दिसत होतं. तर मी परत एकदा शिक्षकांना प्रश्न विचारला की खरंच मला हे बघून खूप आनंद झाला की इतक्या आत इंटेरियरमध्ये तुम्ही काम करत असूनही इतक्या सहजतेने परिवारासारखं हे सुरू आहे, याचं तुम्हाला काय कारण वाटतं? अगदी लगेच जे उत्तर आलं ना ते असं आलं, त्यांनी सांगितलं आम्ही एक तर निर्णय केला की टीव्हीवरचं काहीही दाखवणार नाही, आम्ही दुसरा निर्णय केला की मुलांना टीव्ही तर जरूर दाखवू पण टीव्हीवर आम्ही त्यांना रामायणाचं जे आधीचं झालेलं रामानंद सागरांची रामायण सिरियल आहे तेच आम्ही त्यांना महिन्यातनं एकदा दाखवत राहिलो आणि सतत हे जे रामायण ते बघत राहिले त्याच्यातनं त्यांच्या वागणुकीमध्ये अत्यंत हा सुंदर फरक झालेला आहे. आणि हे खरोखर खरं आहे, म्हणजे रामायणाचा हा जो प्रभाव आहे तो आज सुद्धा आपल्याला दिसू शकतो. आणि म्हणूनच रामायण आपल्या जीवनामध्ये असलं पाहिजे, रामायणाचं आपलं अध्ययन, चिंतन आणि घरामध्येही ते नित्यरूपाने वेगवेगळ्या प्रकाराने चाललं पाहिजे. यासाठीच राष्ट्रसेविका समितीने हा जो अगदी नित्य वार्षिक व्रताप्रमाणे दरवर्षी रामायणाचा पाठ, रामायणावरची प्रवचनं हे जे ठेवलं आहे तो अत्यंत स्तुत्य कार्यक्रम आहे. आणि अशा कार्यक्रमामध्ये मी पण यावर्षी काही दिवसांकरता सहभागी होऊ शकली हे माझंही भाग्य आहे. उद्यापासून आपण हे एक एक विषय घेऊन की हे देवनिर्मित, हे ऋषी निर्मितम राष्ट्रम कसं आहे, दुसरं म्हणजे रामो विग्रहवान धर्म हे जे म्हटलं जातं तर एका दिवशी हे आपण बघू की रामाच्या जीवनामध्ये हा हे धार्मिक आचरण आपल्याला कसं दिसतं आणि आपल्याही जीवनामध्ये अनेक प्रसंग जेव्हा येतात तेव्हा या प्रसंगांना आपण कसं तोंड देऊ शकतो. त्याच्यानंतर सीतेचं चरित्र आणि मग आजच्या काळामध्ये मुलांना मोठं कसं करायचं, गृहस्थाश्रमाची कुटुंब व्यवस्थेची काय आव्हान आहे आणि ती रामायणामध्ये कशी समर्थपणे झेललेली आपण बघतो, प्रत्येकाने आपलं त्याच्यासाठी कसं योगदान केलं आहे तो विषय घेऊन सगळ्यात शेवटी संघटनात्मक कार्य हे आपल्या सगळ्याच ईश्वरीय पुरुषांनी आपापल्या जीवनामध्ये कसं केलं आहे, हे ईश्वरीय कार्य कसं आहे हे आपण बघून आजच्या काळामध्ये आपण सर्वच जण धर्मपालना करता रामायणाचा कसा आदर्श समोर ठेवू शकतो हे बघण्याचा प्रयत्न करूया. संघटनात्मक कार्य म्हणजे एकात्मता आणि विविधतेमध्ये एकात्मता हवी हे महत्त्वाचं सूत्र आपल्याला खूपच सुंदर रीतीने अभ्यासपूर्ण आणि ओघवती भाषेमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आता याच्यानंतरचा आपला जो कार्यक्रम आहे पुढचा, निवेदिता त्यांनी जे आपल्याला प्रवचन केलं त्याच्यानंतरचा आता जो पुढचा कार्यक्रम आहे तो उद्याचा मी तुम्हाला थोडक्यात सांगते की सकाळी 5:30 अभिषेक आहे, मीनाती देशपांडे पूजा करतील आणि पौरोहित्य वसुधा पाठक. नंतर 10 श्री रामचरित मानस पाठ होईल. नंतर 3:00 सप्तशतीबद्दलची माहिती